आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जॉर्डन आणि इथिओपियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान ओमानमध्ये दाखल. विकसित भारत जी रामजी विधेयकावरील चर्चेला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत देणार उत्तर. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना दाट धुक्यामुळे रद्द. आणि राष्ट्रीय राजधानीत वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारकडून आजपासून नो पीयूसी नो फ्युएल नियमाची कडक अंमलबजावणी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल संध्याकाळी मस्कत इथं पोहोचले. जॉर्डन आणि इथिओपियाच्या यशस्वी भेटीनंतर 2 दिवसांचा ओमानचा हा दौरा असेल. मस्कत विमानतळावर ओमानचे उपपंतप्रधान आणि संरक्षण व्यवहार मंत्री सय्यद शिहाब बिन तारिक अल सईद यांनी त्यांचं स्वागत केलं. विविध क्षेत्रात भारत ओमान सहकार्य मजबूत करणं आणि धोरणात्मक भागीदारी वाढवणं यावर उभय नेत्यांनी चर्चा केली. ओमानचे सुलतान आणि राष्ट्रप्रमुख हैथम बिन तारिक यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या ओमानला भेट देत आहेत. उभय नेत्यांमध्ये आज चर्चा होईल. दोन्ही देश आज ऐतिहासिक व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करतील. उभय नेत्यांच्या उपस्थितीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसुफ करारावर स्वाक्षरी करतील. ओमानची भारताशी कायमस्वरूपी मैत्री आणि दृढ ऐतिहासिक संबंध असून या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे मार्ग शोधण्याची आणि या भागीदारीला नवी गती देण्याची संधी मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय ग्रामीण विकास तसंच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 अर्थात विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी विधेयकावरील चर्चेला उत्तर देतील. या विधेयकावरील चर्चा पूर्ण करण्यासाठी काल लोकसभेत रात्री उशिरापर्यंत कामकाज झालं. हा कायदा 20 वर्ष जुना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याची जागा घेईल. या विधेयकाद्वारे विकसित भारत 2047 राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत ग्रामीण विकासाची चौकट स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रौढ सदस्यांद्वारे अकुशल शारीरिक मेहनतीचं काम करणाऱ्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला या कायद्याअंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतन रोजगाराची वैधानिक हमी दिली जाईल. यामध्ये केंद्र सरकारकडून 60 आणि राज्य सरकारकडून 40% निधीचा वाटा उचलला जाईल. तर ईशान्य आणि उत्तरेकडील राज्यांच्या बाबतीत हे प्रमाण 90% आणि 10% असेल. या विधेयकाअंतर्गत रोजगाराच्या वेतन दिवसांची हमी 100 वरून 125 दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचं हे विधेयक लोकसभेत मांडताना शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. महात्मा गांधींचं स्वयंपूर्ण विकसित आणि दारिद्र्यमुक्त गाव निर्माण करण्याचं स्वप्न हे विधेयक पूर्ण करेल असंही ते म्हणाले. अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या क्षेत्रातील सुरक्षितता अधिक भक्कम करणं दर्जा सुधारणं आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या यंत्रणा बळकट करण्याची तरतुदी या विधेयकात आहे. या कायद्यामुळे 2047 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष साध्य होईल असा विश्वास अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला. ते म्हणाले,
बढ़ती हुई एनर्जी की जरूरतों को पूरा करने के लिए तथा आत्मनिर्भर भारत के लक्ष्य को पूरी तरह प्राप्त करने के लिए यह भी जरूरी है कि हम पेट्रोलियम फॉसिल पदार्थों पर अपनी निर्भरता कम करें. उस सब को मिलाकर के जहां आज हमारी न्यूक्लियर एनर्जी की कैपेसिटी मात्र 8.8 गीगावाट है उसको 100 गीगावाट तक पहुंचाना ताकि 2047 में हमारी एनर्जी की रिक्वायरमेंट का 10% हिस्सा न्यूक्लियर एनर्जी से आए.
निवडणूक अधिनियम 1961 सुधारणा करण्याचा अध्यादेश काढण्याला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम ठरवण्यात येईल. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातल्या तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारायला नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करता येते. मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशा अनेक याचिका प्रलंबित राहत असल्यानं निवडणुका कालबद्धरित्या घेणं शक्य होत नाही. त्यामुळे या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगानं शासनाला पाठवला आहे. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या गडकिल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या दुसऱ्या WHO जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेचं उद्घाटन काल नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं झालं. कार्यक्रमात संबोधित करताना आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी पारंपरिक औषधांमधील भारताच्या दीर्घकालीन अनुभवावर प्रकाश टाकला आणि संशोधन गुणवत्ता मानकं आणि जागतिक सहकार्य मजबूत करण्याचं महत्व अधोरेखित केलं. 2016 पासून सुरू झालेली ही शिखर परिषद जागतिक स्तरावर पारंपरिक औषधांच्या प्रगतीमधील एक महत्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. शिष्यवृत्ती, जागतिक सहकार्य आणि आयुष ग्रीड सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे, शिक्षण, संशोधन आणि क्षमता बांधणीद्वारे भारताच्या वाढत असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचाही जाधव यांनी उल्लेख केला. WHOचे महासंचालक डॉ टेड्रोस गेब्रेसिस यांनी गेल्या 1000 वर्षांमधील ज्ञानाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासंबंधी संघटनेच्या वचनबद्धतेची ग्वाही दिली. डॉ टेड्रोस यांनी विज्ञान आणि परंपरा तसंच ज्ञान आणि जिवंत अनुभव यांच्यात पूल बांधण्याचं महत्व अधोरेखित केलं. क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला लखनौ इथं नियोजित असलेला 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना काल दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला. मैदानाची अनेक वेळा पाहणी केल्यानंतर पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना उद्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. राष्ट्रीय राजधानीत वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या बहुआयामी मोहिमेचा भाग म्हणून दिल्ली सरकार आजपासून नो पीयूसी नो फ्युएल नियमाची कडक अंमलबजावणी सुरू करणार आहे. पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी नसलेल्या वाहनांना दिल्लीतील पेट्रोल पंपांवर इंधन मिळणार नाही. तसंच दिल्लीबाहेर नोंदणीकृत BS6 व्यतिरिक्त वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. दरम्यान लोकसभेच्या आजच्या कामकाजात दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रदूषणावर नियम 193 अंतर्गत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. खासदार प्रियांका गांधी वाड्रा, कनिमोडी करुणानिधी आणि बांसुरी स्वराज यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. हवामान. उत्तर प्रदेशात आज दाट धुक्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. येत्या 2 दिवसात हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागात पहाटे खूप दाट धुक्याची परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान संस्थेनं वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तराखंडमध्येही अशीच हवामान परिस्थिती कायम राहील. उद्यापर्यंत पश्चिम मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये थंडीच्या लाटेचा अंदाजही विभागानं वर्तवला आहे. दरम्यान 23 तारखेपर्यंत जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज असून गुजरातमध्ये पुढील 2 दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली NCR मधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते आज सकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रीय राजधानीचा AQI अर्थात सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 356 नोंदवण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जॉर्डन आणि इथिओपियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान ओमानमध्ये दाखल. विकसित भारत जी रामजी विधेयकावरील चर्चेला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत देणार उत्तर. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना दाट धुक्यामुळे रद्द. आणि राष्ट्रीय राजधानीत वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारकडून आजपासून नो पीयूसी नो फ्युएल नियमाची कडक अंमलबजावणी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.